आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला। राज्यातल्या 288 मतदार संघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात। राज्यभरातल्या मतमोजणी केंद्रांवर चोख व्यवस्था। 6,500 हून जास्त पथकांची नियुक्ती। निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग। आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांची हाराकारी, पहिल्याच दिवशी 17 बळी। आता सविस्तर बातम्या। राज्यात एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे। या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होत आहे। सुरुवातीला टपाली मतांची मोजणी होईल, त्यानंतर साधारण 8:30 वाजल्यापासून मतदान यंत्रांवरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली। 288 विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची प्रक्रिया तितक्याच मतमोजणी केंद्रांवर होणार आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होईल। राज्यातल्या मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 6,600 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। सर्व केंद्रांवर केंद्रीय पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे। दुपारी 12:00 सुमाराला पहिले निकाल हातात येतील, मात्र मतदारसंघांच्या आकारमानानुसार यामध्ये फरक पडू शकतो। संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही एस चोक्कलिंगम यांनी नमूद केलं आहे। ते म्हणाले,
आपल्या राज्यामध्ये 6,500 टीम 6,500 टेबल काउंटिंगसाठी तयार राहणार। 4,000 आसपास ईव्हीएम काउंटिंगच्या टीम आणि टेबल्स राहणार आणि 2,500 के आसपास पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी टीम तयार राहणार। सकाळी 6:00 आसपास स्ट्रॉंग रूम मधून आपण ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेट सर्व उमेदवारांच्या समोर व्हिडिओग्राफी करून सील उघडणार आणि ते काउंटिंग सेंटरला सर्व घेऊन येणार। सर्व तयारीच्या नंतर 8:00 पूर्ण राज्यामध्ये काउंटिंग सुरू होतील। पहिला पोस्टल बॅलेटचा काउंटिंग सुरू होणार आहे। 30 मिनिटांनंतर 8:30 पासून ईव्हीएमच्या काउंटिंग सुरू होणार आहे। त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाली। सुरक्षासाठी आपण 3-टायर सिक्युरिटी ठेवलेला आहे।
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 2,143 कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे। मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाहून ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे। मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसंच मतमोजणी प्रतिनिधी यांना कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे असं प्रशासनानं कळवलं आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकरता पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 2,500 पोलीस अंमलदारांसह 4 अप्पर पोलीस आयुक्त, 11 उपायुक्त, 19 सहाय्यक आयुक्त, 350 पोलीस अधिकारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 12 तुकड्या, राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या आणि शीघ्र कृती दल असा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। राज्य विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप नेत्यांची बैठक घेतली। भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही महायुती बहुमतानं विजयी होणार असून सोबत येणाऱ्या अपक्षांनाही आपण सामावून घेणार असल्याचं सांगितलं। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल भाजप प्रदेश कार्यालयात आढावा घेतला। दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची काल बैठक झाली। तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अपक्ष उमेदवार आणि अन्य पक्षांकडूनही विविध प्रकारची राजकीय चाचपणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जे सत्तेत येतील त्यांच्यासोबत राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगानं आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9:15 वाजेपर्यंत निवाडा जनतेचा हा विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र दिली जातील. शिवाय सविस्तर माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या नेहमीच्या बातमीपत्रांचा अवधीही वाढवला जाईल. तेव्हा ऐकायला विसरू नका. राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून निवाडा जनतेचा.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? विविध मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार? सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका. 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही थोड्याच वेळात सुरू होईल. सर्व 81 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतमोजणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं चोख व्यवस्था केली आहे. विविध राज्यातल्या विधानसभा आणि केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होणार आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही सत्य सर्वांच्या समोर आहे असं तावडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल रात्री मायदेशी परतले. या तिन्ही देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी 31 द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि अनेक जागतिक नेत्यांशी अनौपचारिक संवाद साधला. सहकार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होईल. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ आशिष कुमार भूतानी आणि इफ्को लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ यूएस अवस्थी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. गेल्या 130 वर्षात प्रथमच आयसीए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन भारतामध्ये होत असून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून धाराशिव इथल्या इफ्कोच्या संचालिका डॉ वर्षा कस्तुरकर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला या संमेलनाचा मोठा लाभ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,
आपल्या भारताच्या इतिहासामध्ये गेल्या 130 वर्षांमध्ये प्रथमच आपल्याला भारतामध्ये हे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण खूप खुश आहोत. हे एक असा मंच आहे ज्यामध्ये पूर्ण विश्वातील सहकारी संस्थेतील प्रतिनिधी व काही नामांकित वक्ते इथे येऊन सहकारितेच्या विषयावर वेगवेगळ्या चर्चा करतील, जेणेकरून सहकारितेला एक उत्तम उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य मिळेल. या सहकार परिषदेमध्ये जे काही इतर देशातील सहकार संस्था सामील होणार आहेत, त्यांचे जे काही मॉडेल्स आहेत किंवा त्यांच्या ज्या काही योजना आहेत, त्या योजना त्या देशातून इतर देशांना व आपल्या भारतामध्ये कशा उपयोगात किंवा अंमलात आणता येतील ह्यासाठी ह्या शिखर परिषदेचं आपल्याला जास्त महत्व आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना कालपासून पर्थ इथं सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचे मिळून 17 फलंदाज बाद झाले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 150 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला पहिला डाव सुरू केला असून काल दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 67 धावा झाल्या. हवामान. राज्यात थंडीचा प्रभाव वाढत असून काल राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. उद्या सकाळपर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला. राज्यातल्या 288 मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात. राज्यभरातल्या मतमोजणी केंद्रांवर चोख व्यवस्था. 6,500 जास्त पथकांची नियुक्ती. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांची हाराकारी. पहिल्याच दिवसात 17 बळी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.